आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याची धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन केलं असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं उद्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नागपूरच्या जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा देशभरातील 51 केंद्रात समावेश. आणि अॅडव्हान्टेज विदर्भच्या माध्यमातून विदर्भाच्या शाश्वत विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतची धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. देशात मानवाधिकारांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 1948 मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेनिमित्त दरवर्षी 10 डिसेंबरला हा दिन साजरा करण्यात येतो. आपले हक्क आपलं भविष्य या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे. दरम्यान मानवी हक्क उल्लंघनाची सुमारे 23 लाख प्रकरणं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेपासून नोंदवण्यात आली असून अशा प्रकरणांमधल्या पीडितांसाठी सुमारे 256 कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे असं आयोगानं प्रसिद्ध केलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या कार्यक्रमाचं राजभवन इथल्या दरबार हॉलमध्ये आज आयोजन करण्यात आलं. यावेळी निवृत्त न्यायाधीश एन एच पाटील, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के तातेड, सचिव नितीन पाटील, सदस्य एम ए सईद, संजय कुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पद्मश्री शंकरबाबा पापळकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या 2024 सोव्हिनियरचं प्रकाशन करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचं पालन केलं जावं तसंच देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं. राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज तहकूब केल्याचं जाहीर केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चा आणि वादविवाद यांच्या माध्यमातून संसदेचं कामकाज चालवण्याचं आवाहन संसद सदस्यांना केलं आहे. त्यापूर्वी आज सकाळी संसद भवन परिसरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशातल्या प्रमुख उद्योग समूहानं केलेल्या तथाकथित लाचखोरीच्या मुद्द्यावरून निदर्शनं केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही 5 मतदान केंद्रावरच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे. त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येकी 5 मतदान केंद्रावरच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही त्यात म्हटलं आहे. या मोजणीनुसार 288 मतदारसंघातल्या 1440 व्हीव्हीपॅट युनिटची मोजणी करून ते संबंधित कंट्रोल युनिट डाटाशी जुळवून पाहण्यात आलं. दोन्हीची मोजणी केली असता आकड्यात कुठलीही तफावत आढळून आली नाही, त्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणीवेळी सर्व प्रक्रियेचं पालन केलं आहे असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँक ही एक समृद्ध परंपरा असलेली एक महान संस्था आहे असं प्रतिपादन मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. 6 वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामगिरीचं श्रेय आपण या संस्थेला आणि सहकाऱ्यांना देत असल्याचं दास यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनण्याची संधी आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य असून भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरतील असे निर्णय आपण घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही अनेक समस्या आजही या संस्थेसमोर आहे असंही ते म्हणाले. शक्तिकांत दास आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवृत्त होत असून त्यांच्या जागी संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. एस एम कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल अशी विविध 10 पदं भूषवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या निधनानं विकासाची कास धरणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. उद्या 7वे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन देशभरातील 51 केंद्रावर एकाच वेळी सुरू होईल. नागपूरच्या सीआरपीएफ कॅम्प रोड हिंगणा स्थित जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचाही यात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. दैनंदिन व्यवहारातील गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि समस्या सोडवण्याची संस्कृती विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 36 तास चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संघ केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाद्वारे दिलेल्या समस्यांवर उपाय शोधणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजता रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय इथं डॉ रिझवान अहमद आणि शिव सोनी या तज्ञांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. यात महाविद्यालयाच्या सहभागाविषयी अधिक माहिती देत आहे डॉ संतोष जाजू.
जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जो कि नोडल सेंटर है, ये 7वां एडिशन जो सॉफ्टवेयर का जो रखा है इसको हम होस्ट कर रहे हैं, जिसमें 20 टीम्स आ रही है विभिन्न स्थानों से, पूरे भारत से 140 पार्टिसिपेंट्स उनके मेंटर के साथ में यहाँ पे 4 प्रॉब्लम स्टेटमेंट में काम करने वाले हैं. एक तो प्रॉब्लम स्टेटमेंट है स्टूडेंट इनोवेशन सेल के द्वारा दिया गया है और 3 प्रॉब्लम स्टेटमेंट जो है मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट इससे आया हुआ है.
उद्याच्या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थ्यांचे चमू नागपुरात दाखल झाले आहेत. त्यापैकी चेन्नईच्या हरिणी या विद्यार्थिनीनं आकाशवाणीशी संवाद साधला.
मेरा नाम हरिणी है, हम सायराम इंजीनियरिंग कॉलेज चेन्नई से आए हैं. जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग को स्मार्ट इंडिया हैकाथॉन इवेंट के लिए आए हैं. तो हमें तो ये बहुत ही बड़ा एकदम शानदार इवेंट जैसा लगता है, क्योंकि हम पिछले साल भी पार्टिसिपेट किए थे और हमें बहुत एक्साइटमेंट है कल के लिए. हमारे टीम में 6 लोग हैं और हम सबने बहुत जबरदस्त तैयारी की है कल के लिए. हमारे जो इवेंट है वो सॉफ्टवेयर के है, हमने बहुत सारे टेक्नोलॉजीज को एक्सप्लोर करके भी किया है एंड वी होप हम कल जरूर जीते.
मागील वर्षी पार पडलेला ऍडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या यशामुळे आत्मविश्वास वाढला असून यावर्षी अकोला, बुलडाणा, यवतमाळसह विदर्भातील उद्योजक आणि नवीन सेक्टरचा सहभाग वाढवावा आणि विदर्भाच्या शाश्वत विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे संयोजक नितीन गडकरी यांनी केलं. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एआयडीच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मागील वर्षीच्या ऍडव्हान्टेज विदर्भच्या अहवालाचं विमोचन करण्यात आलं. विदर्भातील सर्व औद्योगिक संघटना आणि उद्योजक एकाच मंचावर आले तर विचारांची आदानप्रदान वाढेल, नवनवीन कल्पना विकसित होतील, त्यातून उद्योग वाढेल, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि विदर्भातील गरिबी दूर होईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. बांगलादेशात हिंदूंवर तसंच मंदिरांवर होणाऱ्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. अकोल्यात हिंदू संघटनांच्या वतीनं आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेश इथल्या हिंदूंचं रक्षण करण्यात यावं आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे यासाठी ही सभा घेण्यात आली. बांगलादेशातील हिंदू लोकांवरील हल्ले थांबवण्यात यावे तसंच इस्कॉनचे संत चिन्मयदास यांना तुरुंगातून सोडवण्यात यावं या मागणीसाठी गोंदियात देखील आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला. त्याप्रमाणे सकल हिंदू समाज नागपूर यांच्या वतीनं देखील व्हरायटी चौकात भव्य मोर्चा आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तसंच गडचिरोलीतही ही रॅली काढण्यात आली होती. विदर्भात थंडी पुन्हा परतली असून गेल्या 24 तासात अकोला जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान 11.8° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपूरचा पारा 12 अंशांवर आला आहे. वाशिम वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 13° सेल्सिअस पर्यंत आहे. वाशिममध्ये किमान तापमान 19° अंशांवर आहे. आगामी काही दिवस हवामानात विशेष बदल होणार नसल्याचं नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान मागील 24 तासात कमाल तापमान वाशिम इथं 32.6° एवढं नोंदवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन केलं असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आणि 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं उद्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.